दिलों का है राजा, देखो फिटियाली का बाजार, देखो आया, देखो आया, देखो
आया। नहीं भाई वो गया छुट्टी पे, इसलिए सौरभ आया MH935 पे। जहाँ पे हमने बात की गर्मी और शादी ब्याह के मिलन के बारे में, क्योंकि अरे शादी ब्याह का सीजन चल रहा है और गर्मी का अलग ही माहौल है, इसमें अपना क्या रोल है।
तो मैं बोल रहा हूँ सौरभ भाई, गर्मी तो इतनी होती है कि जेसीबी चलाते चलाते ऊपर से लेके नीचे तक के गीला हो जाते हैं।
पसीना कहाँ कहाँ से भागा था फिर?
तुम भी मेरी वजह ले रहे ना।
सर माझं नाव सचिन आहे, माझ्या सिस्टरचे लग्न आता त्या दिवशी झालं, नॉर्मल ड्रेस होता माझा, ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट आणि ब्लेझर होतं, त्यावर धावपळ खूप होती लग्न वगैरे लागल्यानंतर। माझं अंदरचं शर्ट पूर्ण ओलं झालं की मी ते जॉकेट काढून शर्ट जे आहे ना ते काढून ठेवून दुसरं शर्ट घालून यावं लागलं मला।
हॅलो हॅलो रेड एफएम, सौरभ
बोला, त्रिशील भाऊ।
लग्न प्रसंगामध्ये आता असे प्रसंग आलेले आहे, पाठीकडून असं घाम निघतो, पॅन्ट मध्ये धारा निघून जातात सर, म्हणजे असं मांडीकडून वगैरे, नाही का होतच असं कधी कधी, पण अशी थोडी भीती वाटते की ते घामाचे ते असं डाग वगैरे पॅन्टला पळायला नको बाबा, किंवा ते असं जाडसर पण येतो सर पॅन्टला।
अरे बस 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 बस, कमाल है ना मेहनत के पसीने से क्या तो एंटरटेनमेंट हो गया अपना।
93.5 रेड एफएम पर MH935 सोमवार से शनिवार शाम 5 से 9 बजाते रहो।